स्तोत्र संहिता अध्याय 125 जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सियोन पर्वतासारखे अडळ सर्व काळ टिकणारे आहेत. येरुश्लेमेच्या सभोवती पर्वत आहेत तसा परमेश्वर त्यांच्या लोकासभोवती आता आणि सर्व काळ आहे. नीतिमानाचे हात दुष्टांना लागू नयेत म्हणून दुर्जनाचा राजदंड नीतिमानांच्या वतनावर चालणार नाहीतर नीतिमान जे काही चुकीचे आहे ते करतील. हे परमेश्वरा जे चांगले आहेत आणि जे आपल्या हृदयाने सरळ आहेत त्यांचे तू चांगले कर. पण जे आपल्या वाकड्या मार्गाकडे वळतात परमेश्वर त्यांना वाईट करणाऱ्याबरोबर घालवून देईल. इस्रायलांवर शांती असो.